लोक आता करायची वेळ आहे, आता सर्व ठोक आता मारायची झेप आहे, तुझ्या सर्व स्वप्नांना आता वाऱ्याचा वेग आहे, तूच होणार विजय, काळ्या दगडावरची रेख आहे, डोळ्यात नको पाणी आता डोळ्यात फक्त लक्ष, भीतीला जागा नाही राहायचंय दक्ष, अंधाराच्या वाटेवर फक्त पुढे चाल तू, कष्टाचे चिकट घालून हिंमतीची ढाल तू, मार्ग नाही सुखाचा हा प्रवास आहे खडतर, काठाचं शिखर पुढे पाऊल टाक भरभर, मेहनत आहे साथीला जिंकण्यासाठी धडपड, घाबरू नको पाठीशी महादेव हर हर, हरू नको स्वतः शिमत नाही कोणी अडवणार, मेहनत तुझी आज तुझं भविष्य हे घडवणार, चित्त आणि चिकटीला बनव तुझे शस्त्र, होणार आहे सुरू आता विजयाचं सत्र, होते जरा त्रास दुःख थोडे सोस, पडून पण जो उठला विजय होतो तोच, स्वप्नांच्या गाठीला आत्मविश्वास खोच, जिथे नाही केला कोणी अशा उंचीवर पोच, होते जरा त्रास दुःख थोडे सोस, पडून पण जो उठला विजय होतो तोच, स्वप्नांच्या गाठीला आत्मविश्वास खोच, जिथे नाही केला कोणी अशा उंचीवर पोच, होते जरा त्रास दुःख थोडे सोस, पडून पण जो उठला विजय होतो तोच, स्वप्नांच्या गाठीला आत्मविश्वास खोच, जिथे नाही केला कोणी अशा उंचीवर पोच।